आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी पोर्ट लुईस इथं दाखल. रब्बी हंगामात 1,645 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज. आगामी आर्थिक वर्षासाठीचा महाराष्ट्राचा शेती उद्योग पर्यटन पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. आणि जागतिक पॅरा एथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेला आज नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानावर सुरुवात होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी पोर्ट लुईस इथं दाखल झाले. मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. मॉरिशस हा भारताचा हिंद महासागर क्षेत्रातला महत्वाचा शेजारी देश असून त्याच्याबरोबर विविध क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी मॉरिशसच्या नेत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी मॉरिशसला निघताना नमूद केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या मॉरिशसच्या 57व्या राष्ट्रीय दिवस सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत. ते आज राष्ट्रपती धरम गोकुळ आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी ते मॉरिशसचे सर शिवसागर रामगुलाम आणि सर अनिरुद्ध जगन्नाथ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बॉटॅनिकल गार्डनला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पंजाबमधील भटिंडा इथं सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या दीक्षांत समारंभांना उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी पंजाब सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ मोहाली इथं आयोजित केलेल्या एका नागरी स्वागत समारंभातही त्या सहभागी होतील. उद्या त्या चंदीगड इथं पंजाब विद्यापीठाच्या 72व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान नव्या काळाच्या गरजेनुसार शिक्षण व्यवस्थेत महत्वपूर्ण बदल घडवण्यासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे असं त्यांनी काल हरियाणातल्या हिस्सारमधल्या गुरु जंभेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सांगितलं. नव्या शैक्षणिक धोरणानुसार मिळणारं शिक्षण मुलांमधील कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देईल असं त्या म्हणाल्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र कालपासून सुरु झालं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी 51,462,86,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. सीतारामन यांनी लोकसभेत 2025-26 मणिपूरशी संबंधित अर्थसंकल्पही सादर केला. दरम्यान काल कामकाजाला सुरुवात झाल्यावर लोकसभेत पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तमिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधार्थ द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आलं. मतदार याद्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याविषयी चर्चेची मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. राज्यसभेत रेल्वे सुधारणा विधेयक 2024 मंजूर करण्यात आलं. या विधेयकाद्वारे भारतीय रेल्वे बोर्ड कायदा 1905 मधील सर्व तरतुदी रेल्वे कायदा 1989 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं या विधेयकाला आधीच मान्यता दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 2024-25 या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार खरीप अन्नधान्य उत्पादन 1,664 लाख मेट्रिक टन तर रब्बी अन्नधान्य उत्पादन 1,645 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. तूर आणि हरभऱ्याचं उत्पादन अनुक्रमे 35.11 लाख मेट्रिक टन आणि 115.35 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत असून विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मदत आणि प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे कृषी उत्पादनात विक्रमी वाढ होत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही आकडेवारी जाहीर करताना नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अर्मेनियाचे संबंध खूप जुने असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. अर्मेनियाचे परराष्ट्र मंत्री अरारत मिर्झोयान यांच्याशी काल दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान डॉ जयशंकर म्हणाले की दोन्ही देशांमधील व्यापार आणि संरक्षण सहकार्यात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सामील झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अर्मेनियाचं पहिलं वृत्तपत्र भारतात प्रकाशित झालं होतं असंही जयशंकर यांनी नमूद केलं. महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा 7,20,00,000 रुपयांचा आणि सुमारे 45,891 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडला. आगामी आर्थिक वर्षात महसुली जमा 5,60,964 कोटी रुपये तर महसुली खर्च 6,06,855 कोटी रुपये अंदाजित असल्याचं या अर्थसंकल्पात म्हटलं आहे. शेती, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्याचं नवं औद्योगिक धोरण, कामगार धोरण, गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा लोकाभिमुख आणि संतुलित अर्थसंकल्प असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर हा अर्थसंकल्प सामान्य जनता, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ई श्रम पोर्टलवर 30,68,00,000 अधिक असंघटित कामगारांची नोंदणी झाली असून त्यात 53% अधिक महिला आहेत अशी माहिती लोकसभेत काल कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. असंघटित कामगारांचा व्यापक राष्ट्रीय माहिती साठा तयार करण्यासाठी हे पोर्टल 2021 सुरू करण्यात आलं होतं. आतापर्यंत विविध केंद्रीय मंत्रालय आणि विभागांच्या 13 योजना ई श्रम पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान स्वनिधी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आदींचा समावेश आहे. महाकुंभ मेळ्यादरम्यान प्रयागराजमधील त्रिवेणी संगम इथलं गंगेतलं पाणी स्नानासाठी योग्य असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाचा हवाला देत लोकसभेत ही माहिती दिली. महाकुंभमेळ्यादरम्यान सर्व देखरेख केलेल्या ठिकाणांवरील पाण्याची गुणवत्ता आंघोळीसाठी योग्य होती असंही त्यांनी नमूद केलं. होळीच्या सणासाठी उत्तर रेल्वे 400 अधिक विशेष गाड्या सुरू करत आहे. गरज भासल्यास आणखी विशेष गाड्या चालवल्या जातील असं उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय राजधानीतील नवी दिल्ली, आनंद विहार आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी सुरक्षा व्यवस्था, मिनी कंट्रोल रूम आणि प्रतीक्षालयांची स्थापना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. जागतिक पॅरा अथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 ही स्पर्धा आज दुपारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानावर सुरू होणार आहे. 3 दिवसांच्या या स्पर्धेत 250 पॅरा अथलेटिक्स सहभागी होतील. यामध्ये 145 भारतीय आणि 20 देशांमधील 105 आंतरराष्ट्रीय स्पर्धक आहेत. हे स्पर्धक 90 अथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. यंदाची ही स्पर्धा भारतानं आतापर्यंत आयोजित केलेली सर्वात मोठी पॅरा अथलेटिक्स स्पर्धा आहे. भारतीय पथकाचं नेतृत्व पॅरिस 2024 पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते प्रवीण कुमार, नवदीप सिंग आणि धरमबीर करणार आहेत. जागतिक पॅरा अथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचा 12वा हंगाम गेल्या महिन्यात दुबईत सुरू झाला आणि या जुलैमध्ये चेकियामधील ऑलोमेक इथं तो समाप्त होईल. नवी दिल्लीतील या स्पर्धा हा दुसरा टप्पा आहे. दुबईमध्ये झालेल्या टप्प्यात 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह 14 पदकं जिंकत भारतीय संघानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी पोर्ट लुईस इथं दाखल. रब्बी हंगामात 1,645,00,000 मेट्रिक टनांपेक्षा जास्त अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज. आगामी आर्थिक वर्षासाठीचा महाराष्ट्राचा शेती, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. आणि जागतिक पॅरा अथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेला आज नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानावर सुरुवात होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.